ऑडियो पिटारा सुनना जरूरी है। छत्रपति शिवाजी महाराजांचे किल्ले, लेखिका मनाली काळे, भाग 9, सिंहगड। आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे हे केवळ शब्द नाहीत, तर ही मराठ्यांची मानसिकता आहे। सर्वप्रथम कर्तव्य, मग साथीदार आणि मग सर्वात शेवटी स्वतःचा विचार। छत्रपती शिवाजी महाराजांचे सवंगडी आणि स्वराज्याचे वीर योद्धे तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला मिळवताना वरील वाक्य उच्चारलं होतं, जे आज इतिहासात अजरामर झालं आहे। हाच कोंढाणा किल्ला पुढे जाऊन सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला। चला जाणून घेऊया सिंहगडाविषयी। सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांपैकी एक आहे, जो पुणे शहराच्या नैऋत्येस 30 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याबद्दल उपलब्ध असलेल्या काही माहितीवरून असे दिसून येते की हा किल्ला 2000 वर्षांपूर्वी बांधला गेला होता। आज गडावर पर्यटक व ट्रेकिंग करायला येणारे तरुण देखील मुबलक प्रमाणात आढळतात। हा किल्ला आजच्या तरुणाईसाठी अभ्यासाचा आणि पर्यटनाचा विषय झाला आहे। त्याचबरोबर गडावर आणि गडाच्या आसपास मिळणार रुचकर भोजन हा देखील पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा विषय आहे। मराठा साम्राज्याची शान म्हणून सिंहगड किल्ला हा ओळखला जातो। हा किल्ला अनेक कारणांनी मराठा साम्राज्यासाठी महत्वाचा होता। हा किल्ला पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता। पौराणिक कथेनुसार तो प्राचीन काळी कौंडिन्य किंवा शृंगी ऋषींचा आश्रम होता। महाराष्ट्रातील यादव किंवा शिलाहार राजांपैकी कोणीतरी कोंढाणा किल्ला बांधला असावा असे इतिहासकारांचे मत आहे। मोहम्मद तुघलकाच्या काळात ते नागनायक नावाच्या राजाच्या ताब्यात होते। त्यांनी 8 महिने तुघलकाचा सामना केला, त्यानंतर अहमदनगरचा संस्थापक मलिक अहमद यानं येथे ताबा मिळवला आणि त्यानंतर विजापूरचा सुलतानही आला। सिंहगडाचा इतिहास अतिशय रोमांचक आहे। शिवाजीचे वडील मराठा नेते शहाजी भोसले होते, जे इब्राहिम आदिल शहा प्रथमचे सेनापती होते आणि त्यांच्याकडे पुणे प्रदेशाचा ताबा सोपवण्यात आला होता। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिल शहा पुढे झुकणे मान्य केले नाही, म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आदिल शहा यांच्या नेतृत्वाखाली सरदार सिद्दी अंबरला वश करून कोंढाणा किल्ल्याचा स्वराज्यात समावेश केला। पण 1649 मध्ये शहाजी महाराजांना आदिल शहाच्या कैदेतून सोडवण्यासाठी त्यांना हा किल्ला आदिल शहाच्या हवाली करावा लागला। या किल्ल्यावर 1662, 1663 आणि 1665 मध्ये मुघलांनी हल्ले केले। 1665 मध्ये पुरंदर मार्गे हा किल्ला मुघल सेनापती मीर राजे जयसिंगच्या ताब्यात गेला। शिवरायांचे सरदार तानाजी मालुसरे आणि त्यांच्या सैनिकांनी युद्ध करून किल्ला परत मिळवला। या युद्धात तानाजीला वीर गती मिळाली। शिवाजी महाराजांनी तानाजींना आदरांजली वाहण्यासाठी या किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले। संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी किल्ल्यावर पुन्हा ताबा मिळवला। 1693 मध्ये मराठ्यांनी सरदार बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा ताब्यात घेतले। छत्रपती राजारामांनी साताऱ्यावरील मुघलांच्या स्वारी दरम्यान या किल्ल्यावर आश्रय घेतला, परंतु 3 मार्च 1700 ईसा पूर्व मरण पावला। मात्र त्यांचा मृत्यू सिंहगड किल्ल्यात झाला। औरंगजेबानं 1703 मध्ये किल्ला जिंकला, पण किल्ला 1706 मध्ये पुन्हा मराठ्यांनी ताब्यात घेतला। सांगोला विसाजी चापर आणि पंताजी शिवदेव यांनी या युद्धात महत्वाची भूमिका बजावली। सिंहगडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत। सिंहगडावर स्वातंत्र्य संग्राम सेनानी बाळ गंगाधर टिळक यांचा बंगलाही आहे। लोकमान्य टिळक अधूनमधून येथे येत असत। 1915 मध्ये या बंगल्यात महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांची भेट झाली होती। कल्याण दरवाजा गडाच्या पश्चिमेला आहे। कोंढाणापूर गावात जाण्यासाठी या दरवाजातून जावे लागते। देवटाके म्हणून तिथे एक पाण्याची टाकी आहे। तानाजी स्मारकाजवळ पाण्याची 2 टाकी आहेत या टाक्यांचे पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. महात्मा गांधी जेव्हा कधी पुण्यात येत तेव्हा ते या टाक्यांमधून पाणी आणत. गडावर छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. राजाराम महाराज 2 मार्च 1700 रोजी वयाच्या 30व्या वर्षी मरण पावले. सिंहगड किल्ला हे पुण्यातील अनेक रहिवाशांसाठी एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हा किल्ला तानाजी तसेच राजाराम छत्रपतींच्या समाधीचे स्मारक म्हणून काम करतो. पर्यटकांना लष्करी तबेले, दारूची भट्टी आणि देवी काली मंदिर, मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती तसेच ऐतिहासिक दरवाजा पाहता येतो. सिंहगडाला आज देश विदेशातील पर्यटकांची पसंती आहे. देशाच्या इतर भागातून महाराष्ट्रात जाण्यासाठी रेल्वे, जहाजे, बसेस उपलब्ध आहेत. पुण्यातील स्वारगेट ते सिंहगड जाण्यासाठी बसची सोय आहे. गाडीनेही गडावर जाता येते. सिंहगड किल्ल्यामध्ये प्रेक्षणीय दृष्टीसोबतच ट्रेकिंग हा एक लोकप्रिय मनोरंजन आहे. टेकडीच्या उंच उतारावर चढाई करणाऱ्यांसाठी आनंददायी ठरेल. पुणे परिसरातील अनेक ट्रेकर्स पहाटे पहाटेच्या ट्रेकसाठी सिंहगड किल्ल्यावर येतात. अभ्यागत एकतर प्रवेशद्वारापर्यंत गाडी चालवू शकतात आणि नंतर पुणे दरवाजापर्यंत चालत जाऊ शकतात किंवा पायथ्याशी त्यांची वाहने पार्क करू शकतात आणि तीव्र उतारावर चढू शकतात किंवा आकर्षण शोधण्यासाठी पायऱ्यांचा वापर करू शकतात. सिंहगड किल्ला हा महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांसाठीही प्रसिद्ध आहे. दररोज सकाळी परिसरातील रहिवासी त्यांची झोपडी उघडतात आणि स्वादिष्ट पदार्थांचा मर्यादित मेनू देतात. दर आठवड्याच्या शेवटी पर्यटकांना साईटकडे आकर्षित करतात. तर उंच प्रदेशातून लांब चढून गेल्यावर किंवा सिंहगड किल्ल्याला भेट दिल्यानंतर पिठलं भाकरी, झुंका भाकरी, भजी, दही, ताक, लिंबू पाणी असे अनेक ठेले तुम्हाला दिसतील. अनेक पर्यटक इथे ह्या रुचकर जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी देखील येतात. इतिहासाच्या पुस्तकात आपण सगळ्यांनीच लहानपणी "गड आला पण सिंह गेला" हा धडा वाचला असेल. मात्र त्या गोष्टीची जिवंत अनुभूती घ्यायची असेल तर प्रत्यक्ष सिंहगडावर गेले पाहिजे. तिथल्या स्थानिक लोकांच्या तोंडून गडाच्या कहाण्या ऐकल्या पाहिजे. तिथल्या संस्कृतीत काही काळ घालवला पाहिजे. मगच ती गोष्ट तुम्हाला अनुभवता येईल. असं म्हणतात की इतिहास सिद्ध करता येत नाही किंवा त्याचा पुरावा देता येत नाही. मात्र छत्रपतींच्या राज्यातले हे सर्व किल्ले आपल्याला त्यांच्या ज्वलंत इतिहासाची साक्ष देतात आणि इथल्या स्थानिक लोकांच्या तोंडी रोलेले हे पोवाडे, ती गीत हे पुरावेच आहेत. त्यांच्या पूर्वजांच्या आठवणींचे जे आजच्या काळात करोडोंच्या खजिन्यापेक्षाही अनमोल आहेत, त्यातलाच एक हिरा म्हणजे हा सिंहगड आहे.